एकाच विषयावर अनेक बौलिक व्याख्यान देण्याची माझी योग्यता नाही, तिची विचारशक्तीही नाही आणि विद्वत्ताही नाही। म्हणून माझं वर्णन वगैरे कुणी केलं म्हणजे तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण त्या वर्णनाला शोभेल असं भाषण मी नेहमी करतो असं मात्र नाही। हा जो संपूर्ण क्रांतीचा विषय आहे याचा थोडासा आपण मिळून विचार करू। मी विचार सांगेन आणि आपण ते ऐकायचे अशी भूमिका नाही। आजची संबंध परिस्थितीच अशी विलक्षण आहे की त्या गडकऱ्यांच्या जुन्या कवितेतली एक ओळ मला सहजच आठवली इकडे येत असताना, हे असे जाहले म्हणता तरी देवचे निजला काहो, देव झोपी गेलेला आहे आणि माणूस गहाळ झालेला आहे, हरवलेला आहे। अशी आपल्या देशाचीच नव्हे तर सगळ्या जगाची आज स्थिती आहे। या क्रांतीचा मुख्य शोध या माणसाचा शोध आहे, या हरवलेल्या माणसाचा शोध। चातुर्मास संपला तरी देवाची झोप काही उघडलेली नाही, तो गाढ झोपेत आहे आणि हे जग त्यानं सैतानाच्या स्वाधीन केलेलं दिसत। आज आपण बघता की इंदिराजींच्या स्वागताकरता जणू पायघड्याच घालण्यात येत आहे आणि यात नागरिक सामील आहे आणि नागरिकाला जनता सरकारच्या भरपूर सहाय्य आहे। या बाबत ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहून मला असं वाटलं की देव झोपी गेलेला आहे आणि माणूस हरवलेला आहे। हा कुठं हरवला असेल याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे। एक अशी गमतीची गोष्ट आहे, एक निवडणुकीची सभा होती, लोक बरेच जमलेले होते, असा संकेत होता त्या सभेचा की दरेक उमेदवारानं आपला जाहीरनामा एकाच वाक्यात लिहावा। तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा धर्मगुरु उभा राहिला, धर्मोपदेशक प्रीचर, त्यानं एक वाक्य लिहिलं, आय प्रीच फॉर एव्हरीवन। नंतर वकील उभा राहिला, त्यानं लिहिलं, आय प्लीड फॉर एव्हरीबडी। त्याच्यानंतर डॉक्टर आला, ते सगळे उमेदवार होते, त्या लिहिलं, आय प्रिस्क्राइब फॉर एव्हरीबडी। नंतर अर्थशास्त्री आला, त्याने लिहिलं, आय प्लॅन फॉर एव्हरीबडी। सत्यांच्यासारखा वर्तमान पत्रकार आला, आय पब्लिश फॉर एव्हरीबडी। शेवटी तो एक शेतकरी बसला होता मतदार एका कोपऱ्यात, म्हणा झाले तुमचे जाहीरनामे, होय मलाही काय लिहायचं आहे, लिहा म्हटलं, आय पे फॉर एव्हरीबडी। तर हा जो आय पे फॉर एव्हरीबडी म्हणणारा हा कुठं दिसत नाही। ही पेज फॉर एव्हरीबडी बट ही कॅनॉट कॉल द ट्यून। म्हण अशी आहे की ही हु पेज शॅल कॉल द ट्यून। जो पैसा देतो त्यानं जाण्याची फरमाईश करायची. पण हा जो फरमाईश करण्याचा अधिकार आहे हा त्याला नाही, म्हणून तो माणसाच्या वारशाला पारखा झालेला आहे. हा जो माणसाच्या वारशाला पारखा झालेला माणूस हा कुठं आहे, याला या जगात कुठे जागा आहे काय, हा शोध आहे. आणि यात जयप्रकाश काय नवीन सांगणार, कुठलाही क्रांतिकारक काय नवीन सांगणार, पण याचा शोध घेण्याचा आरंभ आता आपल्या हयातीत गांधींनी केला. या माणसाचा शोध गांधीने सुरू केला आणि विनोबांनी हे कार्य पुढे चालवलं. गांधी विनोबा जयप्रकाश असं हे अशी ही त्रिमूर्ती आहे. यांच्यामधला स्वप्नदर्शी खरा विनोबा, या युटोपियन सोशालिस्टांच्या प्रमाणे मी असं म्हणू शकेन की त्यांना जसं क्रांतीचं एक समग्र दर्शन होतं, त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात मार्क्सच्या दृष्टीच्या टप्प्यात जे आलं नाही तेही आलं होतं, अशी भव्य दिव्य स्वप्न त्यांनी पाहिली. जी स्वप्न त्यांनी रंगवलेली आहेत त्यावेळच्या त्या युरोपियन सोशालिस्टांनी ती वाचू लागले म्हणजे मनाला फारच आनंद होतो आणि असं वाटतं क्षणभर यू फील ट्रान्सपोर्टेड, जणू काय एका निराळ्या जगात आपण गेलो. अँड पजेस जॉय इज नॉट प्रॉमिस्ड इन अवर बर्थ. बुद्धिमान लोकांच्या कल्पनाशक्तीच्या टप्प्याच्या पलीकडच्या अशा भव्य असं जगाचं दर्शन त्या युटोपियन सोशालिस्टांनी केलं. असं भव्य दर्शन या क्रांतीचं विनोबांनी केलं आणि जयप्रकाशाने त्याचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठानातूनही त्यांना एक नवीन दर्शन घडलं. हे व्हिजन क्रांतीचं धुनाथ पुष्कळदा म्हणत असतो की या दादाचा काही येळकोट जाणार नाही विनोबांच्या बाबतीतला, ते खरं आहे. याच कारण ते दर्शन त्यांचं आहे, त्याचे किती आयाम आहेत, किती त्याची परिमाणं आहेत, किती त्याच्या बाजू आहेत, हे थोडस मी या प्रास्ताविक भाषणात सांगणार आहे. ही संपूर्ण क्रांती टोटल रिव्होल्युशन म्हणजे काय, तिचा आशय काय आहे, कंटेंट काय आहे. संपूर्ण म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात हा एक आयाम. जीवनाची आपण तीन चार क्षेत्र मानली तर त्या सगळ्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात, या तिन्ही क्षेत्रात आपल्याला क्रांती हवी आहे. म्हणून ही क्रांती सर्वतोमुखी क्रांती होईल, सर्वांगीण क्रांती हा संपूर्ण क्रांतीचा एक अर्थ. दुसरा अर्थ, ही क्रांती समग्र असेल. समग्राचा अर्थ काय, क्रांतीत आतापर्यंत तीन टप्पे मांडण्यात आले. एक टप्पा संदर्भ परिवर्तन, चेंज ऑफ कॉन्टेक्स्ट, हल्लीच्या परिस्थितीत परिवर्तन करायचं. हे जे टप्पे मी सांगत आहे हे सगळ्या क्रांतिकारकांना मान्य आहे, फक्त तिसरा खेरीज करून. यापैकी पहिले दोन सगळ्या क्रांतिकारकांना मान्य आहेत, अगदी मार्क्स पासून. जसं विनोबांच्या बाबतीतला माझा येळकोट आहे, तसा मार्क्सच्या बाबतीतलाही आहे. मार्क्स किंवा युटोपियन सोशलिस्ट यांना मी सोडू शकत नाही, कारण क्रांतीची बाराखडी यांनीच मला शिकवली. तर मार्क्सचा दुसरा टप्पा, क्रांतीची दुसरा टप्पा त्यांनी मानला मूल्य परिवर्तन, चेंज ऑफ व्हॅल्यूज. आणि तिसरा टप्पा हा क्रांतीच्या प्रक्रियेला गांधींनी जोडला. हे गांधींचं विशिष्ट योगदान आहे, हृदय परिवर्तन. मूल्य परिवर्तन आणि परिस्थिती परिवर्तन पुरेसं नाही, हृदय परिवर्तन झाल्या वाचून क्रांती संपूर्ण होत नाही, समग्र होत नाही. आणि तिसरा अर्थ या संपूर्ण क्रांतीचा असा आहे, प्रतिक्रांतीला अवकाश राहता कामा नये. प्रतिक्रांतीची आवश्यकताही राहू नये आणि प्रतिक्रांतीला अवकाश राहू नये. असे हे तीन आयाम आहेत या संपूर्ण क्रांतीचे. यापैकी एकेका आयामाचा आपण विचार करणार आहोत, पण मुख्य गोष्ट मी जी आपल्याला सांगितली ती लक्षात ठेवायला पाहिजे की शोध माणसाचा, त्या हरवलेल्या माणसाचा शोध आहे आणि त्याला परत माणुसकीच्या सिंहासनावर आरूढ करायचा आहे, अधिष्ठित करायचा आहे. त्याचा वारसा त्याला मिळवून द्यायचा नाही, त्याचा वारसा तो मिळवू शकतो ही जाणीव त्याच्या ठिकाणी निर्माण करायची आहे. या जाणीवेला मी रिव्होल्युशनरी कॉन्शियसनेस म्हणतो. हा जो माणूस हरवलेला आहे, शक्तीचा स्रोत तोच आहे. शक्ती खरोखर त्याच्याच ठिकाणी आहे, इतर ठिकाणी शक्तीचा भ्रम आहे, पण त्याला भुरळ पडलेली आहे. आम्हाला असं सांगण्यात येतं की स्वातंत्र्याची चाळ त्या भुकेलेल्या माणसाला नाही, नसेल कदाचित, कारण तो त्याला भुरळ पडलेली आहे. पण त्याला चाळ नसेल तर आम्हाला असू नये, आणि त्याला चाळ नाही याची खंत आम्हाला वाटू नये. काय म्हणायचं? स्वातंत्र्याची स्वराज्याची चाळ दादाभाई लोकमान्य, श्री अरविंद, बिपिन पाल यांच्या आधी या देशातल्या लोकांना होती काय? ती चळवळ सगळी फेल्ड बीएची आहे असं म्हणत असत. ही बीए मध्ये नापास झालेली ही पोरं असंतोष जागृत करीत आहे. मला आपल्याला असं म्हणायचं आहे की हा जो असंतोष आहे पुण्यकारक आहे, हा सगळ्या प्रगतीचा जनक आहे. आजच्या वर्तमान परिस्थितीबद्दल संतोष हे पाप आहे, जीवनातलं फार मोठं किलमिश आहे. स्वातंत्र्य हे माणसाचं सत्व आहे. त्या सत्वाला जर हा माणूस, भुकेलेला माणूस पारखा झाला असेल तर त्याच्या भुकेत त्याच्या जठराग्नी हे सत्व आपण जळून भस्म होऊ देऊ काय? या तऱ्हेचा युक्तिवाद जे करतात ती माणसं उफराट्या काळजाची असली पाहिजे. अस्पृश्यता नाहीशी व्हावी ही जाणीव अस्पृश्यांमध्ये होती काय पूर्वी? अस्पृश्यता निवारणाची चळवळ कुठल्या अस्पृश्यानं सुरू केली? आंबेडकर तिथे अस्पृश्यांनी केलेल्या चळवळीची देणगी नव्हे. ज्या समुद्र मंथनातून हे दैदीप्यमान रत्न निघालं ती चळवळ काही अस्पृश्यांनी सुरू केली नव्हती. हॅरियट बीचर स्टो ही बाई जर झाली नसती तर गुलामांच्या विरुद्ध गुलामगिरीच्या विरुद्ध चळवळच झाली नसती. लिंकननं तिला विचारलं, लिंकनला भेटायला गेली तेव्हा, आर यू द लिटल लेडी हू हॅज कॉज दिस रेव्होल्युशन, तुझ्यामुळे ही क्रांती झालेली आहे. स्त्रियांच्या विमोचनाची चळवळ स्त्रियांनी सुरू केली. मित्रांनो, इतिहास असा जर नसता तो माणूस राक्षस बनला असता. म्हणून हे जे म्हणण्यात येतं की या देशातल्या गरीब माणसाला, भुकेलेल्या माणसाला स्वातंत्र्याची चाळ नाही, त्याला भाकरी पाहिजे स्वातंत्र्य नको आहे, ते खोटं आहे. त्याला नेहमी मूर्छित ठेवायचं, गफलतीत ठेवायचं असं हे धोरण आहे आणि हे राजकारणी माणसाचं धोरण आहे. माणसाच्या अब्रूच्या किल्ल्या राजकारणी माणसाच्या हाती जेव्हापासून गेल्या तेव्हापासून माणसाच्या अब्रूचं खोबरं झालं आणि तो ते खात आहे गुळाशी. विनोबा म्हणाले एकदा की आता राजकारणाची सद्दी संपली आहे. राजकारणाची म्हणजे राजकारणी माणसाची, सत्तेच्या राजकारणाची, जनता पक्ष असो की काँग्रेस पक्ष असो यांचं राजकारण सत्तेचं राजकारण आहे. आणि सत्तेचं राजकारण म्हणजे उमेदवारीचं राजकारण. उमेदवारीचं राजकारण हे त्या माणसाचं राजकारण नव्हे ज्याचा आपण शोध करीत आहोत. हे राजकारण त्याच्या सुखाकरता असेल पण त्याच्या स्वातंत्र्याकरता नाही. कल्याणवाद ज्याला आपण वेलफेअरिझम म्हणतो हा राज्यवादाचाच एक प्रकार आहे, स्टेटिझमचाच एक प्रकार आहे. राज्यानं मक्ता घ्यावा लोकांना सुखी करण्याचा, म्हणजे राज्यानं इहलोकात परमेश्वराचं स्थान घ्यावं. राजकारणी राज्यशास्त्र म्हणतो, इथे राज्यशास्त्राच्या भाषेत याला सुपर ट्रॉफी ऑफ द स्टेट असं नाव आहे. राज्यवाद म्हणजे सुपर ट्रॉफी ऑफ द स्टेट, राज्य संस्थेचा अतिरिक्त विस्तार, अतिरेकी विस्तार. ईश्वर ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेला आहे आपल्या जीवनात त्याप्रमाणे राज्य हे सर्व व्यापक व्हावं या प्रयत्नाचं नाव आजकाल राजकारण आहे. म्हणून लोक असं म्हणतात राजकारणापासून लांब राहावं, पण माणूस राजकारणापासून लांब राहू शकत नाही कारण त्याला जगायचं आहे. आणि लोकशाहीत तर मुळीच राहू शकणार नाही. म्हणून ही जी क्रांती आहे या क्रांतीचं एक आवश्यक साधन लोकतंत्र लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये लोकनिष्ठा प्रमुख आहे, राज्यनिष्ठा नाही लोकनिष्ठा. राज्यनिष्ठा आणि लोकनिष्ठा यात फरक आहे. राजनिष्ठ माणसं होती आजपर्यंत, म्हणजे राजा, राजभक्त, राजाचीच भक्ती. आता राज्यनिष्ठ आहे, राज्यनिष्ठ माणसं सुद्धा लोकनिष्ठ नसतात. म्हणून आता वेगवेगळी राज्य, लहान लहान राज्य निर्माण होऊ पाहत आहे आणि प्रत्येक उमेदवार प्रतिनिधी त्या लहान लहान राज्याचा लहानसा राजा बनू इच्छित आहे. एकदा मी त्याला उपमा दिली होती, त्या आमच्या बाबुराव आचार्यांना ती फार आवडली. राजगिऱ्याचा लाडू, राजगिऱ्याच्या लाडूला जेवढे जेवढे कण असतात त्या लाडवाचे सगळे कण वाटोळेच असतात छोटे छोटे. असा हा प्रत्येक प्रतिनिधी छोटा छोटा राजा बनू इच्छितो आणि याचं एक एक पॉकेट बरो आहे. याच्या निवडणुकीचं जे क्षेत्र आहे ते छोटंसं राज्य. लोकांनी आता मागणी केली आहे ना की विकेंद्रीकरण झालं पाहिजे राज्य सत्तेचं, विकुंद्रीकरण झालं पाहिजे म्हणजे छोटी छोटीशी राज्य निर्माण झाली पाहिजे. सत्तेची विभागणी म्हणजे विकेंद्रीकरण नव्हे, सत्तेचं राजकारण नाही, स्वातंत्र्याचं राजकारण. नागरिकाचं राजकारण हे स्वातंत्र्याचं राजकारण आहे. आणि स्वातंत्र्याला मर्यादा काय? आज एक युक्तिवाद असा मानण्यात येतो की स्वातंत्र्याला काही मर्यादा घातल्याखेरीज हा सामान्य माणूस, खालचा माणूस सुखी होऊ शकणार नाही, हे आजच्या परिस्थितीनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हे दाखवून दिलेलं नाही, एक निराळा प्रश्न आमच्या समोर उपस्थित केलेला आहे आणि आमचे डोळे आता उघडायला पाहिजे. सत्तेच्या राजकारणात राज्यकर्ते सत्तेचा दुरुपयोग करतात असं नाही, तर नागरिकही स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आणि ते आज सुरू आहे. या देशात ज्यांच्या जवळ शक्ती आहे, मग ती कुठल्याही प्रकारची शक्ती असो, कुणापाशी ओठीची शक्ती आहे, कोणाजवळ लाठीची शक्ती आहे, कोणाजवळ थैलीची शक्ती आहे आणि कुणाजवळ खुर्चीची शक्ती आहे, या सगळ्या शक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे. यातून हा जो आज अस्पृश्यांचा छळ होत आहे, मागसल्यांचा छळ होत आहे, पददलितांचा छळ होत आहे, याचं कारण हे आहे की राज्यकर्ते ज्याप्रमाणे आजपर्यंत सत्तेचा दुरुपयोग करीत होते त्याप्रमाणे आता नागरिक, ज्याच्याजवळ शक्ती आहे तो नागरिक आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे. आणि याला आळा राज्यसंस्थेनं घातला पाहिजे अशी जर आपली अपेक्षा असेल तर जगामध्ये राज्यवाद माजल्याखेरीज राहणार नाही, मग राजकारणी माणसाची सद्दी संपणार नाही. ही खूणगाठ बांधून ठेवायला पाहिजे. म्हणून आज आपल्या देशाचं राजकारण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं पाहिजे की त्या राजकारणाची सूत्र नागरिकाच्या हाती तरी गेली पाहिजे किंवा मग हुकुमशहाच्या हाती तरी जातील. हे आता पार्टिंग अवेज आहे. अशा मुक्कामावर आपलं राजकारण येऊन ठेपलेलं आहे आणि हे आव्हान आहे नागरिकाला. समजा जनता पक्ष आणि जनता पक्षाचं सरकार अयशस्वी झालं, तर काय परिणाम होईल? जाईल ते सरकार. आणि मला नवल याच वाटत की आजच्या तरुण माणसाला हे कसं कळत नाही. त्याला काय हवं आहे की काही त्याला माहीतच कळतच नाही का की त्याला काय हवं आहे. त्या तरुणाईमध्ये दर्शनच राहिलेलं नाही. हिंदी भाषेत तरुणाई हा एक शब्द आहे यूथ करता. यूथ म्हणजे तरुण माणसं, तरुणी आणि तरुणी. त्यांच्या डोळ्यावर झापड आहे, कलर ब्लाइंड झालेला आजचा तरुण दिसतो. काय हवाय त्याला? समजा या सगळ्या चळवळी आज ज्या चालू आहेत, मजुरांच्या चालू आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत, तरुणांच्या आहेत, सगळ्यांचे घेराव आहेत, सगळ्यांच्या चळवळी आहेत. कारण स्वातंत्र्यात या सगळ्यांनाच अवसर आहे, संधी आहे. यांचा परिणाम म्हणून हे जनता सरकार आधीच खिळखिळं आहे, फारसं चांगलं नाहीच आहे. आणि यापेक्षा हे चांगलं असेल अशी माझी अपेक्षा नव्हती, जशी स्वराज्याच्या बाबतीतही नव्हती. इंग्रजी राज्यापेक्षा स्वराज्य हे हिणकस असेल हे मला माहीत होत, तरी मी त्याच्याकरता मरायला तयार होतो. त्यावेळी एक पुस्तक लिहिलं, सी एफ एंड्रूज, ते इंग्रज फार दिलदार लोक आहेत असे. इंडियन इंडिपेंडन्स द इमिजिएट नीड, भारतीय स्वातंत्र्य ही ताबडतोबीची गरज आहे, आजची गरज आहे. या क्षणी ते स्वातंत्र्य आलं पाहिजे. का? पारतंत्र्यात माणुसकीचा ऱ्हास होतो. नैतिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्याच प्रकारचा ऱ्हास पारतंत्र्यात होत असतो. स्लेवरी इज द डार्क रूम इन विच ऑल नेगेटिव्स आर डेव्हलप्ड. सगळे दुर्गुण फोफावतात. म्हणून हिंदुस्थानातून माणुसकी नाहीशी होऊ नये असं जर वाटत असेल, तर आता क्षणाचाही विलंब न होता हा देश स्वतंत्र झाला पाहिजे. ही जाणीव जर आजच्या तरुणाला असेल तर त्यांना हा विचार करायला पाहिजे की हा जनता पक्ष बारगळला आणि त्याच सरकार कोलमडलं तर पर्याय काय. मी एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं आहे की त्याच्याजवळ दोनच बैल जोड्या होत्या. एक बैल जोडी कुछ कामी ठरली की ती दुसरी जोडायची आवताला, आणि ही थकली की मग ती परत तीच आणायची. असं काँग्रेस आणि जनता पार्टी या दोनच बैल जोड्या दिसल्या. आणि या हा जो आऊत हाकणारा आहे हा कुठंच नाही, हा हरवलेला. नियंता कुणीच नाही. या तरुण माणसाची ही जबाबदारी नाही काय? म्हातारी माणसं आता फारशी उपयोगी नाही आणि त्यांचं ते म्हातारं तत्वज्ञानही फारसं कामाचं नाही. त्यांना त्या मार्गदर्शन वगैरे काही विचारू नये, अगदी जयप्रकाशांना देखील विचारू नये. ॲटिट्यूड ऑफ द एन्क्वायरर असं एक ॲनी बेझंटचं जुनं पुस्तक आहे. ॲटिट्यूड ऑफ द रेव्होल्युशनरी, आणि या रेव्होल्युशन हा जो क्रांतिकारक आहे यानं स्वतःला पहिला प्रश्न हा विचारायला पाहिजे की इंदिराजी नको असतील आणि जनता पक्षाचं सरकार कुछ कामी ठरलं असेल तर पुढं काय. इंदिराजींखेरीज काय या देशात कुठली विभूतीच नाही. जयप्रकाश हा एकच महामानव आहे. ही वांझोटी आहे मातृभूमी. उद्या हे जर सगळे पितरांत जमा झाले तर काय होणार आहे हा विचार आजच्या तरुणाला सुचलेला नाही. कारण त्याचं जीवन व्हायकेरियस आहे. जशी आमची सगळी धार्मिक कृत्य ब्राह्मणाच्या द्वारे होतात पुरोहिताच्या, तसं तो इतरांच्या मार्फत जगत आहे आणि इतरांच्या करता. व्हायकेरियस स्पुरियस लाईफ, व्हिगरस अर्नेस्ट लाईफ नाही. जोमदार खरं खुरं ज्याच्यामध्ये कळकळ असेल असं जीवन नाही. ते जीवन त्याला लाभावं अशी या क्रांतीची मनीषा आहे, इच्छा आहे. जयप्रकाशाने आपल्या प्रत्येक पत्रकात आणि भाषणात या युवा शक्तीचा उल्लेख केलेला आहे की या युवा शक्तीला वाव द्या. ज्याला वाव द्यावा लागतो तो युवा नाहीच. दुसऱ्यानं दिलेला वाव काय कामाचा. रोज एंड रोज इज ऑल द वे. फुलांची त्याला फुलं ज्याच्यावर आहेत अंतरलेली असा रस्ता हवा आहे. क्रांतीचा रस्ता फुलांचा नाही, काटेरी आहे. आणि काटेरी वाट ही पाडावी लागते, शोधावी लागते, मळलेली नसते. ही जाणीव त्याच्यात उत्पन्न झाली पाहिजे. फिर दुसरी रेव्होल्युशनरी कॉन्शियसनेस, ही दुसरी क्रांतिकारी जाणीव, ही आमच्या तरुणपणी आमच्यात उत्पन्न झाली. याच कारण स्वराज्याची आकांक्षा होती, तशी आता ही स्वातंत्र्याची आकांक्षा या तरुणांच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि अशी झपाटलेली माणसं पाहिजे. स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं झपाटलेली तरुण तरुणी माणसं. या माणसांची देवाला देशाला आज गरज आहे. तर या परिस्थितीतून आता आपल्याला वाट सापडेल नाही तर मित्रांनो, what is politics? A labyrinth of dead end streets and blind alleys. या सगळ्या हे सगळे मार्ग एका बाजूला बंद झालेले आहे. याच्यातून आता वाट नाही. त्यास भूल भुलावणीत चक्रव्यूहात सारखं चक्रा मारत राहायचं हे आजच्या राजकारणाचं स्वरूप आहे. याला कुठं तोंडच उरलेलं नाही. किती प्रकारच्या अस्मिता. पहिल्यांदा याच्या आधी त्या अस्मितांच्या आधी या स्वातंत्र्याचा मुद्दा संपवून टाकतो. स्वातंत्र्याला मर्यादा काय हा एक प्रश्न नवीन उपस्थित करण्यात आलेला आहे आजच्या परिस्थितीमुळे. हे जे उद्दाम उद्दंड वर्ग आहेत समाजात, यांनी स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये म्हणून स्वातंत्र्याला मर्यादा घातली पाहिजे आणि ती राज्यानं घातली पाहिजे अशी मागणी आहे. आणि ही मागणी करून अप्रत्यक्षपणानं आणीबाणीचं समर्थन करण्यात येत आहे. ही मागणी आपल्याला मान्य असो की नसो तत्वत, पण हिला जर उत्तर या देशातला तरुण नागरिक आणि वृद्ध नागरिक देऊ शकला नाही तर ते घडणं अटळ आहे, ती घटना घडणं अटळ आहे. म्हणून हे पॉइंटर आहे, कुठल्या बाजूला परिस्थिती जाणं शक्य आहे हे जाणून घेतलं पाहिजे. स्वातंत्र्याला मर्यादा काहीच नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे नरकात जाण्याचंही स्वातंत्र्य. त्या मिल्टननं म्हटलंय पॅराडाईज लॉस्ट मध्ये की जिथं आपली सत्ता असेल जिथं स्वातंत्र्य असेल तो नरक परवडला, पण जिथं आपल्याला गुलामगिरीत राहावं लागत असेल तो स्वर्ग नको, असं त्यानं म्हटलेलं आहे. म्हणून त्याचा हिरो सैतान आहे, कारण त्या सैतानाची मागणी आहे की मला माझ्या पसंतीचा नरक द्या, पण तुमच्या पसंतीचा स्वर्ग नको. नरकात जाण्याचं स्वातंत्र्य इथपर्यंत स्वातंत्र्याची व्याप्ती आहे, मर्यादा एकच. दुसऱ्याचं नरकात जाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेता कामा नये. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येता कामा नये. आणि हे आज घडत आहे. मागसलेले जे नाडलेले आपल्या देशात वर्ग आहेत त्यांची छळणूक चालू आहे, त्यांना जीव नकोसा करून टाकला आहे. आणि राजकारणी माणूस काय म्हणणार की तुमच्याही राज्यात असंच होत. राजकारणी आणि वकील यांचं एक शील असत. एकदा असं झालं की एका ग्रहस्थाच्या कडनं लग्न होतं दुसऱ्या ग्रहस्थाकडे, एका ग्रहस्थाकडनं त्यानं हंडा नेला उसना, तो काही परत केला नाही, त्यानं खटला भरला. वकिलाकडे गेला, वकील म्हणाला की जे जे त्याचे आरोप असतील इन्कार कर. पहिला आरोप, यानं आमच्याकडनं हंडा उसना नेला होता, नेलाच नाही. दुसरा आरोप, यानं नेला तेव्हा धडका होता, नेला तेव्हा धडका नव्हता. उत्तर परत केला तेव्हा फुटका होता. तिसरं उत्तर, परत केला तेव्हा फुटका नव्हता. संपली उत्तर. पार्लमेंट मध्ये मंत्री आणि विरोधी पक्ष यांची प्रश्नोत्तर या खाटाची असतात. इन्कार करायचा सरळ, प्रतिपक्ष जे म्हणेल त्याचा इन्कार करायचा. तसा इन्कार आज राजकारणी लोक करत आहे. दुसरं एक लॉजिक मध्ये आहे तर्कशास्त्रात, अब्युजिंग द ऍडव्हर्सरीज अटर्नी. चोरीचा आरोप एकावर आला, तो म्हणाला की हा वकील, प्रतिपक्षाचा वकील हा देखील चोरच आहे. तेव्हा कोर्ट म्हणाले, अरे हा चोर असेल तर दुसरा खटला भरू, पण तू चोर आहेस की नाही हे सांग. किया काँग्रेसच्या राज्यात हे सगळे अत्याचार होत नव्हते की होत होते हा प्रश्न आला. हिज आहे तुमच्या राज्यात होत आहेत की नाही, आणि एकही होत असेल तर तो का होतो. अन्यायाची तक्रार कोण करतो हा प्रश्न नाही, तक्रार कितपत खरी आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी अनेकदा म्हणत आलो आहे की लिह आणि सांगत आलो आहे की हे जनता पक्षाचं सरकार जर टिकायचं असेल तर वस्तुस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रतिपक्षाच्या म्हणण्याकडे नाही. प्रतिपक्षाला उत्तर देणं हे राजकारण नव्हे, हे सवंग राजकारण आहे, इमेच्युअर पोरकटपणाचं राजकारण आहे, बालिश राजकारण आहे. हे उदात्त राजकारण नव्हे, हे प्रगल्भ राजकारण नव्हे. आणि आता आपला देश अशा मुक्कामावर पोहोचला आहे की एक तर प्रगल्भ राजकारणाचा आरंभ तरी झाला पाहिजे किंवा मग या देशात अराजकता आल्या खेडीत राहणार नाही, ती येऊ नये. आपल्याला अराजकता नको आहे, हुकुमशाहीही नको आहे. हुकुमशाही ही अराजकतेची दुसरी बाजू आहे, एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहे. हुकुमशाही म्हणजे कायदेशीर अराजकता, आणि अराजकता म्हणजे बेकायदेशीर दंडुकेशाही. यांच्यामध्ये निवड करण्याची पाळी आली तर आम्ही काय निवड करू हे सांगता येत नाही, पण जोपर्यंत आम्ही शुद्धीवर आहोत तोपर्यंत आम्हाला असं म्हणायचं आहे की यापैकी आम्हाला एकही नको. मित्रांनो, हे आपल्या देशासमोर आव्हान आहे आणि या आव्हानाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे, कारण लोकशाही टिकली नाही आणि हा देश टिकला नाही तर आपल्या क्रांतीच्या वल्गना सगळ्या व्यर्थ आहे, वायफळ आहे. हा देश टिकवायचा हा दुसरा प्रश्न आहे, यावेळी फार महत्वाचा, ज्याच्यामुळे मला वाटतं की देव निजला आहे की काय. काश्मीरचा प्रश्न आहे, नागालँड मिझोरमचा प्रश्न आहे, तामिळनाडूचा प्रश्न आहे, आणि आता या सगळ्यांची चळवळ सुरू होणार आहे, क्षेत्रवादी चळवळ. क्षेत्रवादी पक्ष आणि क्षेत्रवादी चळवळ यांच्या या स्वार्थी महत्वाकांक्षेत या देशाचं काय होईल याच्याकडे तरुण माणसाचं लक्ष गेलेलं नाही. स्वदेश प्रेम आवश्यक आहे पण पुरेसं नाही, पर्याप्त नाही. आता स्वदेश प्रेमावर हा देश जगणार नाही. जुन्या काळीही एक प्रकारचं क्षेत्र प्रेम होत, स्वदेश प्रेम होत. हा सगळा भारतवर्ष एक आहे आणि हा सगळा भारतवर्ष पवित्र आहे. अथ ते कीर्तयिष्यामि वर्षं भारत भारतं प्रियम इंद्रस्य देवस्य मनोर्वैवस्वतस्य च. अशी व्याख्या आहे, अशी प्रतिज्ञा त्यावेळी. तर हा देश देवांना प्रिय आहे, इंद्राला प्रिय आहे, मनुला प्रिय आहे, हे सगळं आहे. पण या देशात राष्ट्रीयत्व नव्हतं, त्याही वेळी नव्हतं, आजही नाही. मध्ये एक इंटरवलचा काळ झाला इंग्रजांचा, आभास निर्माण झाला राष्ट्रीयत्वाचा, नकारात्मक राष्ट्रीयत्व इंग्रजांच्या काळात निर्माण झालं. इंग्रज गेल्यानंतर आपण आपल्या पूर्वपदावर आलो आणि या क्षुद्र क्षेत्रीय अस्मिता आता डोकं वर काढू लागल्या. या उदीयमान ज्या अस्मिता आहेत यांचं स्वागत करणं कितपत शक्य आहे आणि किती प्रमाणात शक्य आहे याचा आता विचार करावा लागेल. नाहीतर इतकी राष्ट्र होती आणि राष्ट्रीयतेच्या ऐवजी या देशात बहुराष्ट्रवाद माझे. एका नाव मला आठवत नाही, कारण मी लिहिलं होत पुस्तक इंडिया द मोस्ट डेंजरस डिकेड. एक दशक अत्यंत धोकादायक आपल्या देशात झालं आणि त्यात पहिल्या प्रकरणात राजाजींचं एक वाक्य दिलं आहे, वी आर लॅप्सिंग इनटू ट्रायबलिझम. आपण परत ट्रायबलिझम कडे, वंशवाद, जातीवाद, जमातवादाकडे वळत आहोत, हे त्यांनी लिहिलं आहे. आणि हा म्हणतो राजगोपालाचार्य इज अ प्रॉफेट ऑफ डूम हु हॅज ऑलवेज प्रूव्ड ट्रू. अनफॉर्च्युनेट प्रॉफेट ऑफ डूम हा माणूस प्रलयाचा प्रॉफेट आहे, भविष्यवक्ता आहे. आणि दुर्दैव असं की याचं म्हणणं खरं ठरत आलेलं आहे. पाकिस्तान झालंच आणि आता हा असं म्हणतो की या देशामध्ये पुष्कळशी स्थानं आणखी होणार आहे, तेव्हा सावध व्हायला पाहिजे. ज्या अस्मिता हडपलेल्या लोकांच्या आहेत, मागासलेल्या लोकांच्या आहेत, त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. त्यांच्या अस्मिता प्रगतीला पोषक आहे आणि जोपर्यंत प्रगतीला पोषक असतील तोपर्यंत आम्ही त्यांचं स्वागत करू. आदिवासियांच्या अस्पृश्यांच्या पण यांचं परिणती कशात व्हायला पाहिजे, आदिवासी आणि अस्पृश्यांची जमात शिल्लक राहता कामा नये, ही परिणती आहे. हा जो अल्पसंख्याकांचा मुद्दा आहे, प्रश्न आहे, याचा विचार या दृष्टीने करायला हवा. या सगळ्या अस्मिता परस्पराभिमुख पाहिजे, तर त्यांच्यातून संवाद निर्माण होईल, कॉन्कॉर्ड निर्माण होईल. यांच्यातून संवाद निर्माण झाला पाहिजे, या परस्पराभिमुख पाहिजे. आणि मला तर असं म्हणायचं आहे की लोकशाही राजकीय पक्ष देखील परस्पराभिमुख पाहिजे, परस्पर विमुख नको. लोकशाहीत विरुद्ध पक्ष देखील खेळातल्या सवंगड्यासारखा, विरुद्ध टीमचा खेळाडू हा देखील खेळातल्या सवंगडीच आहे. ही दिलदारीची वृत्ती आहे, हिला स्पोर्ट्समनशिप म्हणतात, खेळाडूची वृत्ती. लोकशाही ती जर नसेल, हे सगळे पक्ष जर एकमेकांचे वैरी असतील, तर यांच्या सगळ्या वैरांची बेरीज आणि गुणाकार, याच्यातून काही मैत्री उत्पन्न होणार नाही, लोकशाही उत्पन्न होणार नाही. मला गणित येत नसे फारस, म्हणून मला नेहमी प्रश्न पडत असे की हे काय, टू नेगेटिव मेक वन पॉझिटिव्ह. ते गणितात होत असेल पण जीवनात काही होत नाही. सगळ्यांचा एकमेकांबद्दलचा अविश्वास, याचा गुणाकार की बेरीज केली तर एक मोठा प्रचंड विश्वास निर्माण होईल, ही आशा व्यर्थ आहे. अंधाराची बेरीज केली म्हणजे उजेड निर्माण होईल असं म्हणण्यासारखं हे बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे. सगळ्या राजकीय पक्षांचा एकमेकांबद्दलचा अविश्वास, यातून काहीतरी एक प्रचंड शक्ती निर्माण होईल राजकीय अशी आशा या काँग्रेसला असेल आणि काँग्रेस आयला असेल आणि जनता पार्टीला असेल त्यातल्या जनसंघाला असेल आणि जगजीवन बाबूंच्या पक्षाला असेल तर हे सगळे फूल्स पॅराडाईस मध्ये जगत आहे. आपण निदान या बाबतीत सावध व्हायला पाहिजे. परस्पराभिमुखता ही गोष्ट राष्ट्रीय जीवनाला आवश्यक आहे. राष्ट्रीय जीवनाची राष्ट्रीयत्वाची ही अट आहे, ही आधारशिला आहे. हिच्यावरच राष्ट्रीयत्वाचं मंदिर उभारलं जाऊ शकत. तर हे जे अस्पृश्य आहेत आणि आदिवासी आहेत यांच्या बाबतीत दोन गोष्टी स्पष्ट. अस्पृश्य समाज शिल्लक राहता कामा नये, आदिवासियांचा समाज निराळा समाज म्हणून जगता कामा नये. तो समाज आणखी आपला समाज दुसरा समाज हा एक जीव झाला पाहिजे. ही परिणती आहे आणि तेच मला आज मी या व्यासपीठावरून म्हणू इच्छितो. तेच मला सांप्रदायिक समाजाबद्दलही म्हणायचं आहे. हिंदू मुसलमान ख्रिस्ती शीख पारशी या सगळ्यांच्या बद्दल म्हणायचं आहे आणि मी अत्यंत नम्रपणानं म्हणू इच्छितो की आजच्या तरुण माणसाच्या पुढच्या पिढीत हे संप्रदाय शिल्लक राहता कामा नये. आम्हाला सर्व धर्म समभाव नको आहे, सर्व धर्म अभाव हवा आहे. धर्माला विशेषण नकोच आहे. व्याकरणात मी शिकलो आहे ऍडजेक्टिव्ह लिमिट्स द सेन्स ऑफ अ नाउन. अर्थ मर्यादित होतो विशेषणात. तर धर्माचा अर्थ मर्यादित होता कामा नये. संघटित धर्म म्हणजे अधर्म, मग तो कुणाचाही असो, हिंदूचा असो मुसलमानाचा असो. ज्या दिवशी धर्म संघटित झाला आणि धर्माचे समाज बनले त्या दिवशी समाज मुख्य झाला, धर्म गौण झाला. मी जेव्हा पार्लमेंट मधून आणि असेंब्ली मधून बाहेर पडलो तेव्हा लोकांनी मला विचारलं की काय तुला असं दिसून आलं. मला म्हटलं एक दर्शन, भव्य दर्शन झालं. काय झालं? राजकारणात देवापेक्षा देवारा महत्वाचा आहे, लोकापेक्षा पक्ष महत्वाचा आहे. तसं धर्मामध्ये ईश्वरापेक्षा समाज महत्वाचा आहे.